यहेस्केल अध्याय 33. मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले, मानवाच्या मुला, तुझ्या लोकांशी बोल, त्यांना सांग की जेव्हा मी कोणत्याही देशाविरुद्ध तलवार आणीन, तेव्हा त्या देशाचे लोक आपल्यातील एका मनुष्यास घेतात आणि त्यास आपल्यासाठी पहारेकरी करतात. तो देशावर तलवार येत आहे असे पाहून तो त्याचे शिंग फुंकून लोकास सावध करतो. जर लोकांनी शिंगाचा आवाज ऐकला पण त्याकडे लक्ष दिले नाही आणि जर त्यांच्यावर तलवार आली व त्यांना मारले तर प्रत्येकाचे रक्त त्यांच्या स्वतःच्याच डोक्यावर राहील. जर कुणी एखाद्याने शिंगाचा आवाज ऐकला आणि लक्ष दिले नाही त्याचे रक्त त्यावर राहील, पण जर त्याने लक्ष दिले तो आपला स्वतःचा जीव वाचविल. पण कदाचित जर जसे पहारेकरी तलवार येत आहे असे पाहिल पण जर त्याने शिंग फुकले नाही त्याचा परिणाम लोकास सावध केले नाही आणि जर तलवार आली आणि कोणाचा जीव घेतला तर तो त्याच्या पापात मरेल, पण त्याचे रक्त मी पहारेकऱ्याकडून मागून घेईन. आता मानवाच्या मुला, मी तुला इस्रायलाच्या घराण्यासाठी पहारेकरी केले आहे, तू माझ्या मुखातून वचन ऐकून आणि माझ्या वतीने त्यांना सावध कर. जर मी दुष्टाला म्हणतो अरे दुष्टा तू खचित मरशील, पण जर तू दुष्टाला त्याच्या मार्गापासून फिरवण्यासाठी तू त्यास बजावून सांगण्यासाठी त्याच्याशी बोलणार नाही तर तो दुष्ट आपल्या पापात मरेल, पण त्याचे रक्त मी तुझ्यापासून मागेन. पण तू त्या पाप्यास सावध करून कुमार्ग सोडून सममार्ग धरण्यास सांगितलेस आणि त्याने ह्यास नकार दिला तर तो मनुष्य त्याच्या पापामुळे मरेल पण तू वाचशील. म्हणून हे मानवाच्या मुला, इस्रायलाच्या घराण्याला सांग, तुम्ही म्हणता की आमचे अपराध व आमची पापे यांचा बोजा आम्हावर आहे व त्यामुळे त्यामध्ये आम्ही कुजत आहोत, आम्ही कसे जगावे. त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जसा मी जिवंत आहे मला दुष्टाच्या मरणाने आनंद होत नाही, कारण जर दुष्टाने आपल्या मार्गापासून पश्चाताप केला तर मग तो जिवंत राहील. पश्चाताप करा, तुमच्या दुष्ट मार्गापासून पश्चाताप करा, कारण इस्रायल घराण्यानो तुम्ही का मरावे. आणि मानवाच्या मुला, तू तुझ्या लोकास सांग, धार्मिक पाप करील तर त्याची धार्मिकता त्यास वाचविणार नाही आणि दुष्टाने आपल्या पापाचा पश्चाताप केला तर दुष्टतेमुळे त्याचा नाश होणार नाही, कारण धार्मिक पाप करू लागला तर तो आपल्या धार्मिकतेमुळे वाचू शकणार नाही. जर मी धार्मिकाला म्हणालो तो खचित जिवंत राहील आणि जर तो आपल्या धार्मिकतेवर भाव ठेवून अन्याय करील तर त्याची सर्व धार्मिकतेची कृत्य मी आठवणार नाही, त्याने केलेल्या दुष्कृत्यामुळे तो मरेल. आणि जर मी दुष्टाला म्हणालो तू खचित मरशील, पण जर त्याने त्याच्या पापापासून पश्चाताप केला आणि जे काही योग्य व न्याय आहे ते केले, जर दुष्ट गहाण व परत देईल व जे चोरून घेतलेले ते परत भरून देईल, जर तो अन्याय न करता जीवनाच्या नियमामध्ये वागेल तर तो वाचेल, तो मरणार नाही. त्याने पूर्वी केलेली पापे मी स्मरणार नाही, जे योग्य व न्यायाने ते त्याने केले आहे तो खचित जगेल. पण तुझे लोक म्हणतात प्रभूचे मार्ग योग्य नाहीत, परंतु तुझे मार्ग योग्य नाहीत. जेव्हा धार्मिक आपल्या धार्मिकतेपासून फिरून व पाप करू लागला तर तो त्यामध्ये मरेल, आणि जेव्हा दुष्ट आपल्या दुष्टतेपासून फिरून जे योग्य व न्याय आहे ते करतो तर तो त्या गोष्टीमुळे जगेल. पण तुम्ही लोक म्हणता प्रभूचा मार्ग बरोबर नाही. इस्रायलाच्या घराण्यानो, मी तुमच्या प्रत्येकाचा न्याय त्याच्या मार्गाप्रमाणे करेल. आमच्या बंदिवासाच्या 12व्या वर्षाच्या 10व्या महिन्याच्या 5व्या दिवशी असे झाले की यरुशलेम मधून एक फरारी माझ्याकडे आला व म्हणाला, नगर काबीज झाले आहे. तो फरारी संध्याकाळी येण्यापूर्वी परमेश्वराचा हात माझ्यावर होता आणि तो सकाळी माझ्याकडे येण्याच्या वेळी परमेश्वराने म्हणून माझे मुख उघडे होते, मी मुका राहिलो नाही. मग परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले, मानवाच्या मुला, जे इस्रायल देशाच्या विध्वंस झालेल्या नगरातून राहत आहेत ते बोलवतात व म्हणतात, अब्राहम फक्त एकच पुरुष होता आणि त्यास या देशाचे वतन मिळाले, परंतु आम्ही तर पुष्कळ आहोत, देश आम्हास वतनासाठी दिला आहे. म्हणून तू त्यांना सांग की प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही रक्तासगट मांस खाता, तुम्ही आपल्या मूर्तीकडे डोळे लावता, तुम्ही लोकांचे रक्त पाडता, तर मग तुम्ही खरोखर देश वतन करून घ्याल का? तुम्ही तुमच्या स्वतःच्याच तलवारीवर अवलंबून राहता आणि तुम्ही अमंग गोष्टी करता. प्रत्येक मनुष्य आपल्या शेजारच्या स्त्रीला अशुद्ध करतो. तुम्ही खरोखर देश वतन करून घ्याल का? तू त्यांना हे सांग की प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी जिवंत आहे, त्या नाश झालेल्या नगरात राहणारे लोक तलवारीने खचित मारले जातील. जर एखादा शेतात असेल तर त्यास मी पशुचे भक्ष म्हणून देईल आणि जे कोणी किल्ल्यात व गुहेत आहेत ते मरिणे मरतील. मग मी ती भूमी ओसाड व निर्जर करीन आणि त्यांच्या सामर्थ्याचा गर्वाचा अंत होईल. इस्रायलचे पर्वत ओसाड होतील, तेथून कुणीही जाणार सुद्धा नाही. म्हणून त्यांनी ज्या अमंगळ गोष्टी केल्या त्यामुळे जेव्हा मी तो देश ओसाड आणि दहशत असा करीन तेव्हा त्यास समजेल की मीच परमेश्वर आहे. आणि मानवाच्या मुला, आता तुझ्याबद्दल तुझे लोक भिंतीला टेकून त्यांच्या घराच्या दारात उभे राहून व एक दुसऱ्याशी व प्रत्येक आपल्या भावाशी बोलतो, ते म्हणतात चला व परमेश्वराकडून संदेष्टाकडे आलेले वचन जाऊन ऐकूया. म्हणून ते लोक येत असतात तसे ते तुझ्याकडे येतात आणि ते माझ्या लोकाप्रमाणे तुझ्यापुढे बसतात, तुझे वचने ऐकतात परंतु ते ती आचरत नाहीत. जरी ते आपल्या मुखाने फार प्रीती दाखवतात तरी त्यांचे चित्त त्यांच्या लाभाच्या मागे चालत जाते. कारण पहा, ज्याचा स्वर गोड व तू त्यांना मनोहर गीतासारखा तुंतवाद्यावर मधुर आवाजात वाजवणारा असा तू त्यांना आहे, म्हणून ते तुझे वचन ऐकतात पण त्याप्रमाणे ते चालत नाहीत. म्हणून जेव्हा हे सर्व होईल, पहा हे होईल, मग त्यांना समजेल की आपल्यामध्ये एक संदिष्टा होता.